चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यातील आगीत साखरेच्या पोत्यांसह करोडो रुपयांचे नुकसान। संगमनेर तालुक्यातील साकूर नजीक कवठे मलकापूर इथं युटेक शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्याला शनिवारी पहाटे आग लागली। या आगीत साखरेच्या पोत्यासह 35 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 3 वर्षांपूर्वी या कारखान्याची उभारणी केली होती। ही आग शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। साखर गोदामाजवळील साहित्य असलेल्या खोलीत लागलेल्या आगीनं इथल्या ऑइल ग्रीस आणि ल्युब्रिकेंटनं पेट घेतला। धूर निघालेला पाहून आग लागल्याचं सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आलं। सुरक्षा रक्षकानं फायर सिस्टीम सुरू करेपर्यंत ही आग भडकली। ही आग इतकी भीषण होती की 3 तासांच्या अथक परिश्रमांनंतर आग विझवण्यास यश आलं। संगमनेर साखर कारखाना, प्रवरा साखर कारखाना, देवळाली येथील अग्निशामक बंबानं या आगीवर नियंत्रण मिळवलं। नुकसानीचा हा आकडा काही कोटींचा असल्याचं सांगण्यात आलं आहे।